सर्वेभ्यः मम नमस्कारः. सुप्रभातं, शुभदिनम्. अद्य रघुवंशमहाकाव्ये प्रथमसर्गे पञ्चत्रिंशत्तमश्लोकं पश्यामः. अथाभ्यर्च विधातारं प्रयतौ पुत्रकाम्यया तौ दम्पती वसिष्ठस्य गुरोर्जग्मतुराश्रमम्. इदानीं प्रतिपदार्थं पश्यामः. अथ इत्युक्ते अनन्तरम्. अभ्यर्च्य पूजां कृत्वा, विधातारम् इत्युक्ते ब्रह्माणं, प्रयतौ इत्युक्ते शुद्धौ, पुत्रकाम्यया पुत्रेच्छया, तौ दम्पती जायापति दिलीपः सुदक्षिणा च, गुरोः वसिष्ठस्य आश्रमं जग्मतुः इत्युक्ते गतवन्तौ. इदानीम् अन्वयम् एकवारं पश्यामः. अथ पुत्रकाम्यया तौ दम्पती प्रयतौ विधातारम् अभ्यर्च्य गुरोः वसिष्ठस्य आश्रमं जग्मतुः. इदानीं तात्पर्यं पश्यामः. दिलीपः राज्यभारदायित्वं सचिवेभ्यः दत्तवान्. अनन्तरं तौ दम्पती शुद्धौ भूत्वा ब्रह्माणम् अर्चितवन्तौ. अनन्तरं गुरोः वसिष्ठस्य आश्रमं गतवन्तौ. ಶ್ಲೋಕದ ತಾತ್ಪರ್ಯವನ್ನು ಇನ್ನೊಮ್ಮೆ ನೋಡೋಣ. ಹಿಂದಿನ ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ದಿಲೀಪನು ತನ್ನ ರಾಜ್ಯಭಾರದ ಭಾರವನ್ನು ಸಚಿವರ ಮೇಲೆ ಸಚಿವರಿಗೆ ಕೊಟ್ಟನು. ಅನಂತರ ಸಂತಾನೋತ್ಪತ್ತಿಗಾಗಿ ಅಪೇಕ್ಷೆ ಪಡುವಂಥವರು ಬ್ರಹ್ಮದೇವನ ಪೂಜನೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಶಾಸ್ತ್ರಗಳಲ್ಲಿ ಹೇಳಿದೆ. ಶುದ್ಧರಾಗಿ ಬ್ರಹ್ಮನ ಪೂಜೆಯನ್ನು, ವಿಧಾತಾರಂ ಅಂತಂದರೆ ಬ್ರಹ್ಮಾಣಂ ಬ್ರಹ್ಮನನ್ನು, ಪ್ರಯತು ಅಂತಂದರೆ ಶುದ್ಧರಾಗಿ, ಅಭ್ಯರ್ಚ್ಯ ಅಂತಂದರೆ ಪೂಜಿಸಿ, ತೌ ದಂಪತಿ ಅವರಿಬ್ಬರು ದಂಪತಿಗಳು, ಗುರೋಹ ಗುರುವಾದಂತಹ ವಸಿಷ್ಠಸ್ಯ ವಸಿಷ್ಠರ ಆಶ್ರಮಂ ಆಶ್ರಮಕ್ಕೆ, ಜಗ್ಮತುಃ ಅಂತಂದರೆ ಹೊರಟರು. ಸರ್ವೇಭ್ಯಃ ಪುನಃ ಮಾಮ ನಮಸ್ಕಾರಃ. ಸುಪ್ರಭಾತಂ, ಶುಭದಿನಂ.